निर्गम प्रकरण 18। इथ्रो मोशेला भेटण्यास येतो। देवाने मोशे व आपली प्रजा इस्रायल यांच्यासाठी काय काय केले, परमेश्वराने इस्रायलास मिसर देशातून कसे बाहेर आणले, हे मोशेचा सासरा मिद्यानाचा याजक इथ्रो याने ऐकले। मोशेने आपली बायको सिप्पोरा हिला पूर्वी माहेरी पाठविले होते। मोशेचा सासरा इथ्रो तिला आणि तिच्या दोघा मुलांना घेऊन आला। त्यापैकी एकाचे नाव गेरशोम होते, कारण मोशे म्हणाला होता, मी परक्या देशात प्रवासी आहे। आणि दुसऱ्याचे नाव एलियेजर होते, कारण तो म्हणाला होता, माझ्या पित्याच्या देवाने माझे सहाय्य करून मला फारोच्या तरवारीपासून वाचविले आहे। रानात देवाच्या पर्वतापाशी मोशेने तळ दिला होता। तेथे त्याचा सासरा इथ्रो त्याच्या बायकोला व मुलांना घेऊन त्याच्याकडे आला आणि त्याने मोशेला सांगून पाठविले की मी तुझा सासरा इथ्रो तुझी बायको व तिचे दोघे मुलगे घेऊन तुझ्याकडे आलो आहे। तेव्हा मोशे आपल्या सासऱ्यास सामोरा गेला आणि त्याने त्याला नमन करून त्याचे चुंबन घेतले। एकमेकांचे क्षेमकुशल विचारल्यावर ते डेऱ्यात गेले। परमेश्वराने इस्रायलांसाठी फारोचे व मिसरी लोकांचे काय केले, वाटेने आपणाला काय काय त्रास भोगावा लागला आणि परमेश्वराने आपली सोडवणूक कशी केली, ही सर्व हकीकत मोशेने आपल्या सासऱ्याला कळविली। परमेश्वराने इस्रायलांना मिसरी लोकांच्या हातातून सोडवून त्यांचे जे कल्याण केले त्या सर्वाबद्दल इथ्रोला आनंद वाटला। इथ्रो म्हणाला, ज्या परमेश्वराने तुम्हाला मिसऱ्यांच्या हातातून व फारोच्या हातातून सोडविले, ज्याने ह्या लोकांना मिसऱ्यांच्या तावडीतून मुक्त केले, तो धन्य होय। आता मला कळून आले की सर्व देवांहून परमेश्वर श्रेष्ठ आहे। ज्या बाबतीत मिसऱ्यांनी इस्रायलाशी ताठ्याने वर्तन केले त्या बाबतीतही तो श्रेष्ठ ठरला। मग मोशेचा सासरा इथ्रो ह्याने देवाला होमबली अर्पिले व यज्ञ केले आणि अहरोन इस्रायलाच्या सर्व वडिलांसह मोशेचा सासरा इथ्रो ह्याच्याबरोबर देवासमोर भोजन करावयाला आला। न्याय इन्साफ करण्यास नायकांची नेमणूक। अनुवाद प्रकरण 1 पदे 9-18। दुसऱ्या दिवशी मोशे लोकांचा न्यायनिवाडा करावयाला बसला आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोक मोशेभोवती उभे होते। मोशे लोकांसाठी काय काय करीत आहे हे त्याच्या सासऱ्याने पाहिले तेव्हा तो म्हणाला, तू लोकांसाठी हे काय करीत आहेस? तू एकटाच बसतोस आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्व लोक तुझ्या भोवती उभे राहतात ते का? मोशे आपल्या सासऱ्याला म्हणाला, लोक देवाला विचारावयाला माझ्याकडे येतात। त्यांचे काही प्रकरण असले म्हणजे ते माझ्याजवळ येतात, तेव्हा मी त्यांचा आपसात निवाडा करीतो आणि देवाचे विधी व नियम त्यांना समजावून सांगतो। मोशेचा सासरा त्याला म्हणाला, तू करीत आहेस ते काही ठीक नाही। तू व तुझ्याबरोबरचे लोक अशाने अगदी झिजून जाल। हे काम तुला फार भारी आहे, तुला एकट्याला हे करवणार नाही। तर आता माझे ऐक, मी तुला सल्ला देतो आणि देव तुझ्याबरोबर असो। ह्या लोकांचा देवापाशी तू मध्यस्थ हो आणि ह्यांची प्रकरणे देवापाशी ने। विधी व नियम त्यांना शिकीव आणि त्यांनी कोणत्या मार्गाने चालावे व कोणते काम करावे हे त्यांना दाखवित जा। तसेच तू ह्या सर्व लोकातून कर्तबगार, देवाचे भय धरणारे, विश्वासू, लाचलुचपतीचा द्वेष करणारे असे पुरुष निवडून घे आणि लोकांवर अधिकार चालवण्यासाठी त्यांना हजार हजार, शंभर शंभर, पन्नास पन्नास, दहा दहा जणांवर नायक म्हणून नेमून ठेव। त्यांनी प्रत्येक वेळी लोकांचा न्यायनिवाडा करावा। त्यांनी सर्व मोठी प्रकरणे तुझ्याकडे आणावी आणि लहान सहान प्रकरणांचा त्यांनीच निकाल करावा। अशाने तुझे काम हलके होईल व ते तुझ्या भाराचे वाटेकरी होतील। तू असे करशील व देव तुला तसा हुकूम करील तर तुझा टिकाव लागेल आणि हे सर्व लोक आपल्या ठिकाणी सुखाने जातील। मोशेने आपल्या सासऱ्याचे ऐकून त्याच्या सांगण्याप्रमाणे सर्व काही केले। त्याने इस्रायलातून कर्तबगार पुरुष निवडून त्यांना लोकांवर प्रमुख नेमिले, म्हणजेच त्यांना हजार हजार, शंभर शंभर, पन्नास पन्नास 10-10 जणांवर नायक नेमून ठेविले। ते प्रत्येक वेळी लोकांचा न्यायनिवाडा करीत, कठीण प्रकरणे मोशेकडे आणीत, पण लहानसहान प्रकरणांचा निकाल ते स्वतः करीत। मग मोशेने आपल्या सासऱ्याला निरोप दिला आणि तो आपल्या देशी निघून गेला।